नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात आजपासून वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती याबाबतच्या वृत्तात दिली आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशनात दिली होती. ग्राहक व्यवहार विभागानं आज राष्ट्रीय ग्राहक दिनी सार्वजनिक वापरासाठी जागो ग्राहक जागो ऍप, जागृती ऍप आणि जागृती डॅशबोर्डचा प्रारंभ केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते आज करण्यात आला. ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक रोखणे आणि फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे हा या ऍपचा उद्देश आहे. जागो ग्राहक जागो ऍप ग्राहकांना ऑनलाईन व्यवहारादरम्यान कोणतीही लिंक असुरक्षित असेल तर सावधगिरी बाळगण्यासाठी सतर्क करते. जागृती ऍप वापरकर्त्यांना बेकायदेशीर असलेल्या अनेक लिंक संबंधीची तक्रार करण्यास सक्षम करते, तसंच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रार म्हणून नोंद घेते. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मध्यप्रदेशातील खजुराहो इथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध विकास कामांचा प्रारंभ करणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते केन बेतवा या देशातील पहिल्या नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येणार आहे, तसंच 1153 नव्या ग्राम सुशासन इमारतींचीही पायाभरणी करण्यात येणार आहे. केन बेतवा नदीजोड प्रकल्पामुळे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील लाखो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या 8 महिन्यात देशातून स्मार्टफोन निर्यातीनं 1,00,000 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. सरकारच्या उत्पादन प्रोत्साहन योजनेमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत स्मार्टफोनची निर्यात 45% वाढल्याचं वैष्णव म्हणाले. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी सौर कृषी पंपासाठी स्वतंत्र वीज वितरण प्रणाली उभारण्याची मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात आणि विदर्भ मराठवाड्यात नवीन गुंतवणूक आणण्यात अपयश आल्याची टीका त्यांनी केली. नंदुरबार जिल्ह्यात घोडे व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा घोडे बाजारानं अवघ्या 10 दिवसात 3 कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. 14 डिसेंबरपासून या घोडे बाजाराला सुरुवात झाली आहे. यात देशभरातल्या विविध प्रांतातून 2,210 घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले होते. यात 657 घोड्यांची खरेदी विक्री झाली असून त्यातून 3,02,54,000 रुपयांची उलाढाल नोंदवण्यात गेली आहे. या बाजारात एक घोडा सुमारे 5,51,000 रुपये किमतीला विक्रीला गेल्याची नोंद झाली आहे. दरम्यान पुढचे 6 दिवस हा बाजार सुरू राहील अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठं, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम दरवर्षी 1 ते 15 जानेवारी दरम्यान राबवण्यात येतो. या उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय विभागीय ग्रंथालयात 1 ते 15 जानेवारी दरम्यान सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार आहे. तसंच यानिमित्त विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी मोहीम सुद्धा राबवण्यात येणार आहे. राज्यातील विविध भागांमध्ये कालपासून ढगाळ वातावरण आहे. गुरुवार 26 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर 27 डिसेंबर रोजी खान्देश, मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी, तसंच 28 डिसेंबर रोजी खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज संघात सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. बडोद्यात होणाऱ्या या सामन्याला 1:30 प्रारंभ होईल. 3 सामन्याच्या या मालिकेत 1 सामना जिंकून भारतीय संघ आघाडीवर आहे. या मालिकेपूर्वी नवी मुंबईत दोन्ही संघात झालेली 3-20 सामन्याची मालिकाही भारतीय महिला संघानं 2-1 जिंकली आहे. गोंदिया इथं 25 ते 28 डिसेंबर दरम्यान दिव्यांग मुला मुलींच्या 4थ्या राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 20 राज्यातील स्पर्धक सहभाग घेणार आहेत. गोंदिया गोलबॉल स्पर्धेचे अध्यक्ष राजकुमार कुथे आणि आरती लिमजे यांनी ही माहिती दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.